यिर्मया अध्याय 41. पण सातव्या महिन्यात असे झाले की अलिशामाचा मुलगा नथन्या याचा मुलगा इस्माईल जो राजघराण्यातला होता आणि राजाचे काही अधिकारी त्याच्याबरोबर त्याच्या 10 मनुष्यांना घेऊन मिस्पात अहिकामाचा मुलगा गदल्याकडे आले. त्यांनी मिस्पा येथे एकत्रित बसून भोजन केले. पण नथन्याचा मुलगा इस्माईल व त्याच्याबरोबरची 10 माणसे होती त्यांनी उठून शाफनाचा मुलगा अहिकाम याचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास तलवारीने ठार मारले. नंतर जे सर्व यहुदी गदल्याबरोबर मिस्पात होते त्यांना आणि जे खासदी लढणार ते तेथे त्यांना सापडले त्यांना इस्माईलाने ठार मारले. गदल्याला मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी परंतु कोणालाही माहीत नसता असे झाले की शेखेमातून काही माणसे शुलातून व शमरातून 80 माणसे त्यांच्या दाढ्या कापलेल्या त्यांचे कपडे फाडलेले आणि स्वतःला जखम करून घेतलेले परमेश्वराच्या घरात आणण्यासाठी त्यांच्या हातात अन्नार्पण व धूप होती. तेव्हा नथन्याचा मुलगा इस्माईल त्यांना भेटायला मिस्पातून जसे ते गेले चालत व रडत गेले. नंतर असे झाले की जसा त्यांच्याशी सामना होताच तो त्यांना म्हणाला अहिकामाचा मुलगा गदल्या याच्याकडे या. मग असे झाले की जेव्हा ते नगराच्या मध्ये आले असता नथन्याचा मुलगा इस्माईल याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्याने त्यांची कत्तल करून आणि त्यांना खड्ड्यात फेकून दिले. पण त्यांच्यातील 10 माणसे इस्माईलाला म्हणाली आम्हास मारू नको कारण आमच्याजवळ गहू व सातू तेल व मध यांचे साठे आम्ही शेतात लपून ठेवले आहेत. म्हणून त्याने त्यांना इतर सहकार्यासारखे मारले नाही. जी माणसे जीवे मारली त्या सर्वांची प्रति इस्माईलाने गदल्याबरोबर त्या खड्ड्यात फेकून दिली होती. हा मोठा खड्डा असा राजाने खणला होता जेव्हा इस्रायलाचा राजा बाशा याने त्याच्यावर हल्ला केला होता. नथन्याचा मुलगा इस्माईल याने ज्यांना मारले होते त्यांनी तो भरला. पुढे जे मिस्पात होते त्या इतर सर्व लोकास इस्माईलाने पकडले. राजांच्या मुली व जे सर्व लोक मागे मिस्पात राहिले होते ज्यांना अंगरक्षकाचा प्रमुख नबुजरदान याने अहिकामाचा मुलगा गदल्या याला त्यावर नेमले होते म्हणून नथन्याचा मुलगा इस्माईल याने त्यांना पकडून आणि अमोनी लोकांकडे पार जाण्यास निघाला. पण कोराचा मुलगा योहानान व सर्व सैनाधिकारी यांनी नथन्याचा मुलगा इस्माईल यांनी त्यांच्याबरोबर केलेली सर्व दुष्कृत्य ऐकली म्हणून त्यांनी त्यांची सर्व माणसे घेतली व नथल्याचा मुलगा इस्माईल यांच्याशी लढायला गेले. गिबोनाचे जे मोठे तलाव आहे तेथे त्यांना तो सापडला. मग असे झाले की जे सर्व लोक इस्माईलाबरोबर होते त्यांनी जेव्हा कोराचा मुलगा योहानान याला व जे सर्व सैन्याधिकारी त्याच्याबरोबर होते त्यांना पाहिले ते खूप आनंदित झाले. नंतर मिस्पाहून इस्माईलने पकडलेले सर्व लोक माघारी फिरले आणि कोराचा मुलगा योहानानाकडे गेले. पण नथनाचा मुलगा इस्माईल 8 मनुष्यासहित योहानापासून पळून गेला. ते अमोनी लोकांकडे गेला. नथन्याचा मुलगा इस्माईल यांनी अहिकामाचा मुलगा गदल्या याला जीवे मारल्यावर लोकांतले जे सर्व राहिलेले मिस्पा येथून नेले होते जे कोराचा मुलगा योहानान व सर्व सैन्य अधिकारी यांनी सर्वांना सोडविले. गिबोनाहून योहानाने आणि त्याच्या सहकार्यांनी बलवान माणसे लढणारे माणसे स्त्रिया व मुले आणि क्षंड यांना सोडवले. मग ते गेले आणि बेथिलेमाजवळ गेरुत किम्माहम येथे थोड्या वेळासाठी राहिले. ते मिस्रासाठी जाण्यासाठी जात होते. खासद्यांच्या भीतीमुळे त्यांनी असे केले कारण अहिकामाचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास नथन्याचा मुलगा इस्माईल याने जीवे मारले होते.